नमस्कार. गोष्टीचं नाव आहे प्रेमाने जग जिंका. एक राजा होता, त्याला एकदा एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक दानशूर साधू त्याला म्हणत होता, बेटा उद्या रात्री तुम्हाला विषारी साप चावेल आणि त्याच्या दंशामुळे तुम्ही मराल. तो साप ठराविक झाडाच्या मुळाशी राहतो, त्याला आपल्या पूर्वीच्या शत्रुत्वाचा बदला घ्यायचा आहे. सकाळ झाली, राजाला झोपेतून जाग आली आणि स्वसंरक्षणासाठी काय उपाय करावेत याचा तो विचार करायला लागला. विचार करून राजा या निर्णयावरती आला की या पृथ्वीवर शत्रूला गोड वागण्यापेक्षा चांगलं पराभूत करू शकणारं दुसरं कोणतंही शस्त्र नाही. त्यांनी सापावरती दया दाखवून त्याचं मन बदलण्याचं ठरवलं. संध्याकाळ होताच राजाने झाडाच्या मुळापासून तर आपल्या पलंगापर्यंत फुलांचा सडा पसरवला. सुगंधित पाणी शिंपडलं, वेगवेगळ्या ठिकाणी गोड दुधाच्या वाट्या ठेवल्या आणि आपल्या नोकरांना सांगितलं की रात्रीच्या वेळी कोणताही साप बाहेर आला तर त्याला मारू नका किंवा त्याला काही दुखापत करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. रात्री साप आपल्या झाडाच्या ढोलीतून बाहेर आला आणि राजाच्या महालाकडे निघाला. पुढे गेल्यावरती त्याच्यासाठी स्वागत व्यवस्था बघून तो अगदी खूपच आनंदी झाला. फुलांच्या मऊ पायघड्यांवरती लोळत, सुखद सुगंधाचा आस्वाद घेत आणि ठिकठिकाणी गोड दूध पिऊन तो पुढे पुढे सरकला. अशा रीतीने त्याच्यामध्ये रागाच्या ऐवजी समाधान आणि आनंदाच्या भावना वाढायला लागल्या. जसजसा तो पुढे सरकला तसा त्याचा राग कमी झाला. जेव्हा तो राजवाड्यामध्ये प्रवेश करायला लागला तेव्हा त्यांनी पाहिलं की पहारेकरी आणि द्वारपाल सशस्त्र उभे आहेत, पण त्यांनी त्याला इजा करण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. हे विलक्षण दृश्य पाहून सापाचं मन आपुलकीने भरून आलं. चांगली वागणूक, नम्रता आणि गोडवा या जादूने त्याला मंत्रमुग्ध केलं होतं. तो राजाला मारण्यासाठी निघाला होता, पण आता त्याचं कार्य त्याच्यासाठीच अशक्य झालेलं होतं. शत्रूला हानी पोचवायला आलेल्या शत्रूशी मैत्रीपूर्ण वागणूक असलेल्या त्या धर्मनिष्ठ राजाला मी कसं मारू या प्रश्नामुळे तो कोंडीत सापडला. तो राजाच्या पलंगावरती पोचला तोपर्यंत सापाचा संकल्प पूर्णपणे बदलला. दुसरीकडे काही वेळाने साप राजाच्या शयनकक्षामध्ये पोचला. साप राजाला म्हणाला, राजा मी तुला चावून माझ्या मागील जन्माचा बदला घेण्यासाठी आलो होतो, पण तुझ्या सौजन्याने आणि चांगल्या वागणुकीने माझा पराभव केला. माझं मतपरिवर्तन झालं. आता मी तुझा शत्रू नाही तर मित्र आहे. मी तुला माझं एक अनमोल रत्न मैत्रीची भेट म्हणून देतो आहे. हे घे, तुझ्याकडे ठेव, असं बोलून तो रत्न राजासमोर ठेवून निघून गेला. खरं तर ही केवळ कथा नसून जीवनातलं सत्य आहे. चांगल्या वर्तनामध्ये सर्वात कठीण कार्यसुद्धा सुलभ करण्याची एक जादू आहे. माणसाची वर्तणूक चांगली असेल तर तो जे काही साध्य करू इच्छितो ते साध्य करू शकतो. धन्यवाद.